आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक. तयारीच्या दृष्टीनं 4000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. गोंदिया जिल्ह्याच्या गोठणगाव इथली 6 वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरिता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा पात्रता सामना. आता सविस्तर बातम्या. त्र्यंबकेश्वर नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं 13 प्रमुख आखाड्यांचे महंत, साधूसंत, सर्व प्रमुख पुरोहित संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी 4000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्यापैकी काही अंतिम टप्प्यात आहेत. तसंच आणखी 2000 कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तसंच नदी हाती राहण्यासाठी विशेष कामं केली जाणार असल्याचं ते म्हणाले. यंदाचा कुंभमेळा दीर्घकाळ चालणार असून एकाच तारखेला गर्दी होणार नाही किंवा गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही अशा प्रकारे नियोजन केलं जाणार आहे. कुंभमेळ्याच्या अमृतस्नानाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असंही ते म्हणाले. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला असून 10 जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे. किमान 10 जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार आहे. यामुळे तापमानात वाढ होणार असून विदर्भात तापमान 40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इथिओपिया इथं पोहोचलं आहे. या प्रतिनिधी मंडळानं इथिओपियामधले संसद प्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती आणि आफ्रिकी संघ आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. भारताला नियंत्रण रेषेच्या पलीकडून असलेला दहशतवादाचा धोका आणि देशात सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांची माहिती शिष्टमंडळानं त्यांना दिली. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ फ्रान्स, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. भारत आपली भूमिका परिणामकारकपणे मांडेल आणि इतर 3 देशांप्रमाणेच लंडनमध्ये देखील भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे. लाखो लोकांच्या उपजीविकेचा स्रोत तसंच जागतिक अन्न म्हणून दुधाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आज जागतिक दूध दिवस साजरा होत आहे. जागतिक पातळीवर दुधाचं उत्पादन 2% वाढलं पण भारतात वाढीचं प्रमाण 5.7% आहे. त्यामुळे जगातला सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. दरवर्षी 2.39 कोटी लिटर दुधाचं उत्पादन भारतात होतं. देशात सर्वात जास्त उत्पादन गुजरातमध्ये 7.5% इतकं होतं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इथल्या एका 6 वर्षीय मुलीवर बिबट्यानं हल्ला करत तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. रात्री 8 वाजताच्या सुमारास अंगणात उभी असताना बिबट्यानं हल्ला करून तिला जखमी केलं. दरम्यान मुलीचा किंचाळण्याचा आवाज येताच तिच्या घरचे आणि शेजारचे लोक धावून आल्यानं मोठा अनर्थ टळला. मुलीच्या मानेवर आणि डोक्यावर बिबट्याची नखं खोलवर रुतल्यानं बराच रक्तस्राव झाला. या मुलीला उपचारासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. ती सध्या सुखरूप असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलात दाखल झालेल्या 2 रानटी हत्तींचा उपद्रव वाढला आहे. या हत्तींनी ताडोबातील बफर परिसरातल्या घनदाट जंगलातून आता डोनी गावानजिक प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात प्रवेश केला आहे. 2 दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातल्या कुकडहेटी परिसरात रानटी हत्तींनी प्रवेश केल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. आता हे हत्ती वेगानं पुढं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्राकडे मार्गक्रमण करत आहेत. हत्तींवर पाळत ठेवण्यासाठी वनविभागानं 25 वनकर्मचाऱ्यांचं एक पथक तयार केलं असून पथकाच्या वतीनं 24 तास पाळत ठेवली जात आहे. याबाबत माहिती देत आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक.
और तब से कल से ही 24/7 मॉनिटरिंग चल रही है। रात में भी मॉनिटरिंग कर रहे हैं हम, तो ऐसे कर रहे हैं कि अपने स्टाफ को भी खतरा ना हो और हम गांव वालों को तुरंत इतला कर पाए और क्राउड कंट्रोल के लिए, क्योंकि जब तक अगर हम लोग का है कि अगर हम हाथी को हैरान नहीं करेंगे, जैसे वो हाथी कोई हमको कोई डैमेज वगैरह या अटैक वगैरह नहीं करेंगे, तो हम चाहते हैं कि उसको ऐसा कोई हादसा ना हो, तो पूरी अवेयरनेस जनरेशन और लोकल जो डिपार्टमेंट्स हैं उनके साथ कोऑर्डिनेशन के साथ हमारा स्टाफ इस वक्त काम कर रहा है।
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची मदत घेतली जात आहे। सध्या पर्यटन बंदी झाली नसली तरी काही भागात सतर्कता म्हणून प्रवेश बंदी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य वन विभागाद्वारे वन क्षेत्रातील महिला या विषयावर चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी इथं येत्या 5 आणि 6 जून रोजी वनशक्ती 2025 या वन क्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। या 2 दिवसीय परिषदेमध्ये देशाच्या विविध भागांतील वन क्षेत्रात कार्यरत महिला चर्चासत्रात उपस्थित राहतील। 5 जून रोजी पर्यावरण दिवसाच्या सकाळी 10:30 वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल। या परिषदेचं उद्दिष्ट महिलांच्या वन क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण, नेतृत्वातील अडचणींची चर्चा आणि वन क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी धोरणात्मक मार्गदर्शन तयार करणं हा आहे। राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवण्यात येतात। प्रशासनानं योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीतून त्यांचा पात्र नागरिकांना लाभ देताना त्यांच्या या संदर्भातील समस्याही तत्परतेनं सोडवाव्यात असे आदेश महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिले। सदरच्या नियोजन भवनात आयोजित या कार्यक्रमात 1,207 नागरिकांनी आपल्या समस्या आणि निवेदनं सादर केली। प्रशासनातील विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। विशेषतः आरोग्यविषयक समस्यांवर आज प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीनं कार्यवाही करण्याबाबत बावनकुळे यांनी आदेश दिले। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्या दुसरा पात्रता सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम इथं आज संध्याकाळी 7:30 सुरु होईल। या दुसऱ्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी गुणतालिकेत 3रा आणि 4थ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबईनं गुजरातचा पराभव केला होता। आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आजच्या सामन्यातला विजेता संघ आणि बंगळुरू यांच्यात येत्या 3 जूनला अहमदाबाद इथं अंतिम लढत होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमधील सर्व 7 आमदार शनिवारी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी NDPP सामील झाले, त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळालं आहे। या विलीनीकरणामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या 25 वरून 32 झाली आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा नागालँडमध्ये मुख्य आणि मोठा विरोधी पक्ष होता, आता हे आमदार सत्ताधारी पक्षात गेल्यानं सरकारला कुठलाही धोका उरलेला नाही। सुरक्षेसंदर्भातली नवनवीन आव्हानं आणि सज्जतेच्या दृष्टीनं मुंबईत कुलाबा इथल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात एक उच्चस्तरीय संयुक्त आंतर सेवा सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता। या 2 दिवसीय सरावात लष्कर, नौदल, हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, फोर्स वन पथकाचे जवान आणि राज्य पोलीस दल सहभागी झाले होते। सुरक्षा दलांमध्ये योग्य समन्वय राखणं आणि सदैव दक्ष राहून विविध स्तरावरच्या संभाव्य धोक्यांना वेळीच प्रत्युत्तर देण्याचं प्रशिक्षण देणं हा या सरावाचा उद्देश होता। रेल्वे पर्यटन महामंडळ IRCTC ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या विशेष ट्रेनची घोषणा केली आहे। ही यात्रा भारव गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत 9 जून रोजी मुंबई इथून सुरु होत आहे। या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत। हवामान। आज वर्धा, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आज सर्वात जास्त तापमानाची नोंद भंडारा इथं 38.6 सेल्सिअस करण्यात आली। नागपूरचं आजचं तापमान 37.9 सेल्सिअस होतं। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक। तयारीच्या दृष्टीनं 4,000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। गोंदिया जिल्ह्याच्या गोठणगाव इथली 6 वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरिता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 2रा पात्रता सामना। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।